नमस्कार, तुम्ही बालवाणी कार्यक्रम ऐकत आहात. हा कार्यक्रम क्राय संस्था मुंबई यांच्या सहाय्याने कलापंढरी संस्था लातूर प्रस्तुत करत आहे. चला ऐकूया बालकांची वाणी बालकांच्या जुबानी. नेहाच्या शाळेचा वेळ झालेला असतो तेव्हा नेहाचे वडील तिला झोपेतून उठवण्यासाठी येतात.
नेहा उठ बाळा, शाळेत जायचं नाही का तुला? किती वेळ झालं झोपली आहे हे पोरगी, आठवीला आहेस, मन लावून अभ्यास करायला पाहिजेस.
नाही, मला शाळेत जायचं नाही बाबा.
पण का?
मला गणित समजत नाही, त्यामुळे मला गुरुजी खूप रागवतात, म्हणून मी शाळेत जाणार नाही.
ही कोणती पद्धत आहे? गणित जमत नाही म्हणून शाळा बुडवायचं? आत्ताच्या आत्ता उठ आणि शाळेत जा. जर गणित विषय समजत नसेल तर गुरुजींना विचारायचा, घरात झोपायचं नसतं शाळा बुडून.
नाहीतर नाही, लय लाड केला आहे तुझ्या बाबांनी तुझा. हिला शिकायचं नाही तर हिचं लग्न करू. आता एक चांगलं स्थळ सुद्धा आलं आहे, बोलवते लगेच त्यांना उद्या. काय
काय बोलत आहेस तू नेहाची आई? लहान वयात लग्न करणं चांगलं नसतं.
हा बाल विवाह आहे, मी नाही करणार लग्न बाबा. तुला चांगलं शिकवत आहोत तर नग म्हणते शिकायचं, मग काऊ गप घरात बसवायचे हिला.
गप बस भर तू.
नेहाची मैत्रीण प्रीती येते.
नेहा, हे नेहा, चल ग उशीर होते शाळेला जायला, अजून झाली नाहीस का तयार?
बघ झोपले आहे ते, अजून शाळेत जायचं नाही म्हणत आहे.
पण का का ग, काय झालं?
तुला माहिती आहे ना प्रीती, मला गणित काहीच जमत नाही. परीक्षा सुद्धा मी नुसतं नापास होते. गुरुजी सुद्धा मला खूप रागवतात. मला नाही जायचं शाळेत, वर्गात माझा अपमान होतो, आता मला सहन होत नाहीये.
मग का शाळा बुडवतेस?
प्रीती, तुला गणित चांगलंच जमतं म्हणे, तू शिकवत जा की रोज नेहाला.
काका, मला पण गणित येत नव्हतं, पण आपल्या गावात ब्रिज क्लास मुळे मला गणित यायला लागले. मी रोज ब्रिज क्लासला जाते, तिथल्या ताई खूप छान गणित शिकवतात आणि खूप छान समजावून सांगतात.
ब्रिज क्लास म्हणजे ट्युशन म्हणतेस का तू?
हो काका, तसंच समजा.
अरे बाळा, ट्युशनची फीस भरावे एवढे पैसे नाहीत माझ्याकडे. हिची शाळाच मी कस तरी शिकवितो, शिकून मोठी अधिकारी बनेल आणि आमचा आधार होईल. आम्हाला मुलगा नाही हीच तर आमची सर्व काही आहे. आता ही पोरगी म्हणते शाळेत जायचं नाही, आता काय करू मी, माझं नशीबच खराब.
मी तर म्हणते उग लग्न करावं, हिचं काय शिकून हिने दिवे लावणार.
काका, ब्रिज क्लास मध्ये कोणत्याही प्रकारची फीस नाही, तिथल्या ताई फ्री मध्ये आम्हाला गणित आणि दुसरे बरेच विषय शिकवतात आणि चांगल्या प्रकारे मार्गदर्शन सुद्धा करतात. त्यांना कलापंढरी संस्था आणि क्राय संस्थेच्या मदतीने माथन मिळते आणि पुस्तके खेळायचे साधने मी मिळतात.
खरंच प्रीती?
हो. चल तू पण, आपण दोघे मिळून क्लासला जाऊ, तुला गणित विषय खूप सोपा जाईल.
क्लासचा वेळ काय आहे?
नेहा, आपली शाळा सुटल्यावर असतो सायंकाळी 5 ते 6.
ठीक आहे, मी पण येते आजपासून तुझ्या सोबत.
हो, अगोदर उठ आणि आता शाळेत चल.
जा नेहा, लवकर तयार हो ने.
हो बाबा. आणि आई, मी लग्न करणार नाही आताच.
प्रीती आणि नेहा दोघी शाळेत जातात आणि नंतर शाळेतून आल्यावर दोघी मिळून 5 वाजता ब्रिज क्लासला जातात. 6 वाजता नेहा ब्रिज क्लास वरून घरी येते.
बाबा बाबा.
काय बोल बाळा.
मी ब्रिज क्लासला गेले होते ना प्रीती सोबत, तिथल्या ताई खूप छान शिकवल्या.
तुला समजलं का गणित?
हो समजत आहे, आज तर पहिला दिवस होता. आता मी रोज क्लासला जाणार आणि खूप शिकणार आणि वर्गात चांगले गुण सुद्धा मिळवणार.
हो बाळा, शिक आणि खूप हुशार हो.
नेहा रोज क्लासला जाते आणि गणित मन लावून शिकते. 1 महिन्यानंतर तिची शाळेची परीक्षा होते आणि नेहाचा गणिताचा सुद्धा पेपर होतो. आता 15 दिवसानंतर.
बाबा बाबा, कुठे आहोत तुम्ही?
काय झालं बोल.
बाबा, मला गणितामध्ये 80 पैकी 55% मिळाले. मी खूप खूप आनंदी आहे. ज्या गणितामध्ये मी नापास होत होते आता त्या विषयामध्ये मला 55% मिळाले आहेत. मी खूप खुश आहे.
छान छान, असाच अभ्यास कर आणि खूप शिकून स्वावलंबी बन.
हो बाबा. आई बघ, मी किती चांगले टक्के आणले. अजून म्हणतेस का माझं लग्न करायचं म्हणून?
नाही म्हणत, पण जर नंतर शाळेत जायचं नाही म्हणालीस तर मी तुझं लग्न लावणारच.
मी रोज शाळेत जाणार आई.
आणि हो नेहा, प्रीतीला थँक्यू म्हण आणि दोघी मिळून प्रगती करा.